नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नदीजोड प्रकल्पासह गाव पातळीवरील जलसंधारणाच्या कामातून राज्यातल्या पाणी प्रश्नावर यशस्वी मात करू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. गेल्या 11 वर्षात देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून मध्यम वर्गाचं सक्षमीकरण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. देशभरात बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा आणि मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नदीजोड प्रकल्पासह गाव पातळीवरील जलसंधारणाच्या कामातून राज्यातल्या पाणी प्रश्नावर यशस्वी मात करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जलकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पश्चिमी वाहिनीतल्या नद्यांचं समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी 54 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणणं, नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातल्या अवर्षणग्रस्त भागात पाणी आणणं, तापी खोऱ्यातलं जे पाणी गुजरात मार्गे समुद्रात वाहून जातं त्यातलं 35 टीएमसी पाणी तापी खोऱ्यातच राहील असं नियोजन केलं आहे. या प्रकल्पातून भविष्यातला महाराष्ट्र हा दुष्काळाच्या आव्हानावर यशस्वी मात करून उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. शासकीय कार्यालयातल्या ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. यापुढे अशा स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात येऊ नये अशा आशयाचं पत्र त्यांनी राज्यातल्या सर्वच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पाठवलं आहे. साध्या कागदावर स्वयंप्रमाणित शपथपत्र सादर करणं पुरेसं असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या 11 वर्षातील प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण मध्यम वर्गाचं सक्षमीकरण करणाऱ्या आर्थिक सुधारणांविषयी जाणून घेऊया.
गेल्या दशकभराच्या कार्यकाळात सरकारनं मध्यम वर्गाची आर्थिक प्रगती केंद्रस्थानी ठेवली आहे. कर सुधारणा आणि दिलासा, सामाजिक सुरक्षा आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सरकार मध्यम वर्गाचं सक्षमीकरण करत आहे. 2025-26 केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर रचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. एकात्मिक निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून 25 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला मूळ वेतनाच्या अर्ध्या निवृत्ती वेतनाची सुनिश्चिती सरकारनं केली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून 1,63,00,000 अधिक युवकांना उद्योग प्रणित प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तर नॅशनल अप्रेंटिसशिप योजनेचा 2016 पासून 40,00,000 अधिक युवकांना लाभ झाला आहे. मध्यम वर्गाच्या सक्षमीकरणासाठी सरकार नागरिकांच्या समस्या जाणून घेत व्यवस्था सुलभीकरणाला प्राधान्य देत वचनांची पूर्तता करत आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया या योजनेमुळे अनेक नव उद्योजकांना चालना मिळाली. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक गणेश शेळके यांना या योजनेमुळे नवीन उद्योग सुरू करता आला याबद्दल ते सांगतात.
आम्ही डोपरमध्ये भारतात बनवलेले मोटर कंट्रोलर विकसित करत आहोत, जे इलेक्ट्रिक सायकल्स, इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि इतर लाईट इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये वापरले जातात. आमच्या या प्रवासात स्टार्टअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीमचा मोठा फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत आम्हाला 10 लाख ग्रांट आणि 24 लाख लोन मिळाले. या फंडिंगमुळे आम्ही आमचा पहिलं प्रोडक्ट 250 वॉट मोटर कंट्रोलर यशस्वीपणे डेव्हलप केलं आणि आज ते अनेक इलेक्ट्रिक सायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना सप्लाय करत आहोत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्याच्या मतदार यादीसंदर्भात त्यांनी केलेले आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही आयोगानं सांगितलं. राहुल गांधी यांनी राज्यातल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात लिहिलेला लेख विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला, त्यावर निवडणूक आयोगानं ही प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांकडून अपेक्षित कौल नाही मिळाला म्हणून निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करणं हास्यास्पद आहे. काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर 24 डिसेंबर रोजीच आयोगानं सर्व तथ्यांसह प्रत्युत्तर दिलं आहे आणि ते आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
मंडळी, हे 100% खरं. महाबीज बियाणं दमदार, पीक येतं जोमदार. महाबीज भरघोस उत्पन्नाचा मार्ग खास. महाबीज शेतकऱ्यांचा विश्वास. महाबीज,
महाबीज बियाणं पेरता शिवारी, धनधान्यानं भांडार भरी.
देशभरात काल ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईदनिमित्त नमाज पठण करून परस्परांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं. बीड शहरात 27 ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. जालना शहरातही मुस्लिम समुदायानं कदीम जालना ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली. गोड्या पाण्यातल्या मासेमारी व्यवसायावर स्वतंत्र धोरण तयार करण्याचं राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यातल्या मत्स्य व्यवसायात आणि मत्स्य व्यवसाय अंमलबजावणीत पारदर्शकता दिसली नाही तर तलाव ठेका देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 दिवसीय आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. नैसर्गिक आपत्तींमधून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठीचं प्रशिक्षण या कार्यक्रमात दिलं जात आहे. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला 13 दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया योग शिक्षक डॉ शैलेश माकणीकर यांनी दिलेली ताडासनाविषयी माहिती.
ताडासन, दोन्ही पायांमध्ये 2 इंचाचे अंतर ठेवा. श्वास आत घेऊन हातांना समोरून खांद्याच्या पातळीपर्यंत वर उचला. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवून श्वास भरत असताना तळवे बाहेर ठेवून दोन्ही भुजांना डोक्याच्या वर उचला. भुजांना वर घेऊन जाताना पायांच्या टाचांना जमिनीवरून वर उचला. या स्थितीत 10 ते 30 सेकंद थांबा. टाचांना परत जमिनीवर आणा. श्वास बाहेर सोडताना हातांची बोटे वेगळी करून भुजांना परत खाली आणा. या आसनाच्या अभ्यासाने मनक्याशी संबंधित नाड्यांमध्ये रक्त संचय योग्य करण्यास मदत होते. ज्यांना अथ्रायटिस, वेरिगो वेन्स तसेच चक्कर येण्यासारख्या समस्या असतील त्यांनी टाचांना वर उचलण्याचा प्रयत्न करू नये.
लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे खिळेमुक्त झाड अभियान राबवण्यात येत आहे. यात व्यावसायिकांनी झाडांना खिळे ठोकून लावलेले फलक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. व्यावसायिकांनी झाडांना खिळे न ठोकण्याचं तसंच याबाबत प्रशासनानं कारवाई करण्याचं आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे. जालना इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. बदलापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई इथं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात सरकारला विविध आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल जाब विचारण्यात आला. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे. मात्र गरज पडल्यास या निवडणुका स्वबळावर लढवण्याची देखील तयारी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं पक्षाच्या संवाद आणि संघटनात्मक बैठकीत बोलत होते. लातूर जिल्हा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुंकर आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनीही काल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. हवामान. राज्यातल्या अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा तसंच कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून राज्यातल्या पाणी प्रश्नावर यशस्वी मात करू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. गेल्या 11 वर्षात देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून मध्यम वर्गाचं सक्षमीकरण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आणि मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक भागात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.